करिंथकरास दुसरे पत्र अध्याय 6. आम्ही त्याच्यासह कार्य करीत आहो म्हणून विनंती करतो की तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये. कारण तो म्हणतो, प्रसाद समय मी तुझे ऐकले व उद्धार दिनी मी तुला सहाय्य केले. पहा आत्ताच प्रसाद समय, पहा आत्ताच तारणाचा दिवस आहे. आमच्या सेवेला दोष लागू नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्याचे कारण होत नाही. तर सर्व गोष्टीत देवाच्या सेवकाप्रमाणे आम्ही आपणास पटवितो. फार सहनशीलतेने, संकटांनी, विपत्तीने, पेचांनी, फटक्यांनी, बंदीवासांनी, दंग्यांनी, कष्टांनी, जागरणांनी, उपासांनी, शुद्धतेनं, ज्ञानाने, क्षमेने, ममतेने, पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रीतीने, सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने, उजवी डावीकडील न्यायत्वाच्या शस्त्रास्त्राने, गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने आम्ही आपली लायकी पटवितो. आम्ही फसविणारे मानलेले तरी खरे, अप्रसिद्ध मानिलेले तरी सुप्रसिद्ध, मरणोन्मुख असे मानिलेले तरी पहा आम्ही जिवंत आहो, शिक्षा भोगणारे असे मानिलेले तरी जीवे मारिलेले नाही, दुःखी असलेले तरी सर्वदा आनंद करणारे, दरिद्री मानिलेले तरी बहुता सधन करणारे, कफल्लक असे मानिलेले तरी सर्व वस्तू संपन्न अशी आम्ही आपली लायकी पटवितो. अहो करिंथकरांनो, तुम्हाबरोबर बोलण्यास आमचे तोंड मोकळे झाले आहे, आमचे अंतःकरण विस्तीर्ण आहे. तुम्हाविषयी आमचे अंतःकरण संकुचित नाही, तुमचीच अंतःकरणे संकुचित आहे. तर तुम्हीही आमची फेड करण्यासाठी आपली अंतःकरणे तशीच विस्तीर्ण करा. हे मी तुम्हास आपली मुले असे समजून सांगतो.
तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर जडून विजोड होऊ नका, कारण धर्म व अधर्म यांची भागी कशी होणार, उजेड व अंधार यांचा कसा मिलाप होणार, ख्रिस्ताचे बलियाला बरोबर कसे ऐक्य होणार, विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे कसे वाटेकरी होणार, देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार. आपण सदाजीवी देवाचे मंदिर आहो. देवाने असे म्हटले आहे की मी त्यात निवास करीन व चालेन, मी त्याचा देव होईन व ते माझे लोक होतील. यास्तव त्यातून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. आणि अशुद्ध वस्तूला शिवू नका, म्हणजे मी तुम्हास स्वीकारीन आणि मी तुम्हास पिता असा होईन आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल.